आकाशवाणी पुणे लौकिका रास्ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये निधी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर. महाड परिसरात भीमसृष्टी उभारणार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. आणि दिव्यांगांच्या खेलो इंडिया स्पर्धांना नवी दिल्लीत प्रारंभ, तर कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचा दबदबा कायम. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी हा निधी दिला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले. आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा निर्णय घेऊ याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काही सदस्यांनी केलेला तरतुदीच्या तुलनेत अतिशय कमी खर्च झाल्याचा आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले,
त्या दोन निवडणुकीमध्ये नाही म्हणलं तर दोन महिन्याचा आचारसंहिता धरली तर 4 महिने त्याच्यामध्ये ही यंत्रणा त्या कामामध्ये गुंतून जाते, तरी देखील आत्ताच्या घडीला खर्च जो काही मी 5,35,208 कोटी का खर्च झालेला आहे आणि मूळ अर्थसंकल्पे तरतुदीच्या तो जवळपास आता 77.5% आहे. अजूनही काही दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये पण तो खर्च वाढेल.
महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासंदर्भातील विधेयक अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केलं. अर्थसंकल्पातल्या वित्त, उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म, ग्रामविकास, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि नियोजन विभागाच्या अनुदानाच्या मागण्या काल विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीनं कामकाज करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या आमदारांनी राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी काल विधान परिषदेत केली. मात्र सत्ताधारी या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 100 वर्ष वयाचे राम सुतार यांनी देशातील अनेक महत्वाचे पुतळे बनवले आहेत. इंदू मिल इथल्या स्मारकातला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सिंधुदुर्ग इथला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. राम सुतार यांना जाहीर झालेला हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर हा पुरस्कार जाहीर झाल्यानं पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सांगली जिल्हा देशात दुसरा आणि राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 538 लाभार्थींच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून 12,67,00,000 रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती देताना धनाजी पाटील म्हणाले,
ही योजना चालू केल्यापासून जवळजवळ 3,500 ते 4,000 नवीन लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. काही लोक स्वयंरोजगार निर्मिती केलेली आहे. सदर उद्योजकामध्ये कृषीचा जो माल आहे, कच्चा माल निर्माण होतो, द्राक्ष असतील, हळद असेल, बेदाणा असेल किंवा बेकरीचे पदार्थ असतील किंवा मसाल्याचे पदार्थ असतील सांगली जिल्ह्यामध्ये, त्याच्यावर छोटे मोठे प्रक्रिया उद्योग निर्माण झालेले आहेत. आणि या प्रक्रिया उद्योगामुळे जो शेतमालाची नासाडी व्हायची किंवा पोस्ट हार्वेस्ट मध्ये लॉसेस व्हायचे त्याच्यामध्ये ड्रॅस्टिकली कमी झालेले आहेत लॉसेस. आणि काही ब्रँड जे तयार झालेले आहेत ते देश पातळीवर गेलेले आहेत, राज्य पातळीवर गेलेले आहेत आणि या ब्रँडमुळे जिल्ह्याला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रथम ओळख झालेला पक्षी म्हणजे चिमणी. संपूर्ण लहानपण चिमणीमय झालेलं प्रत्येकानं अनुभवलेलं असतं. काळाच्या ओघात चिवतई आपल्यापासून दूर गेली होती, मात्र आता चित्र बदलत असून चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहेत. काल साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक चिमणी दिवसानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याबाबत आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या माहितीवर आधारित हा वृत्तांत.
आपल्या अंगणातून हरवलेली चिमणी पुन्हा अंगणात आणण्यासाठी, तिच्या संख्येत वाढ होण्यासाठी पाणी आणि घरट्याची सोय मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पुण्यातील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमणीची चित्र रेखाटून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी उभारण्याचा, तसेच त्यांच्यासाठी एक घास आणि पाणी देण्याची शपथ घेतली. मुंबईत इंडियन स्पॅरोमॅन म्हणून ओळख असलेले मोहम्मद दिलावर यांनी चिमणीच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील पक्षीमित्र आशफाक अत्तार हे अनेक वर्षांपासून चिमण्यांसाठी घरटी बनवतात, अन्न पाण्याची व्यवस्था करतात, त्यामुळे किलबिलाटानं परिसर सतत गजबजलेला असतो. अधिक माहिती देताना ते आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्ष्यांचं वेगळं असं महत्व आहे, मात्र वाढतं शहरीकरण आधुनिकीकरण यामुळं हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. त्यांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्याही हे लक्षात यावं, जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही आमच्या इस्लामपूरच्या सद्गुरू आश्रमशाळेमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याचा उपक्रम घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक अशी घरटी बनवली. चिवचिव चिमणी, पर्यावरण रक्षिणी, आओ आज आदमी से फरिश्ते बन जाए, एक पक्षी की जान बचाए, सेव बर्ड्स, असे अनेक स्लोगन लिहून विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त या उपक्रमात सहभाग घेत चिमण्यांसह पक्षी वाचवण्याचा संदेश दिला.
बुलडाणा जिल्ह्यात पक्षीमित्र संजय गुरव यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला सर्वसामान्यांची सोबत मिळत असल्यानं चिमण्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
चिवताई घरकुल योजनेच्या माध्यमातून चिमण्यांच्या संख्येमध्ये जी वाढ झाली ती आज आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे आमच्या बालपणी जी कविता आम्हाला आमची आई, मावशी, आजी म्हणायची, चिव ये दाना खा, पाणी पी आणि भूर उडून जा, ती आज प्रत्यक्षात उतरत आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या भिंतीवर पक्षी घरटे, चिमणी घरटे लावावी.
सिमेंटच्या जंगलात आपलं कुटुंब वाढवण्यासाठी चिवताईला गरज आहे तिला तिचा अधिवास देण्याची. आपलं घर बांधताना तिच्यासाठी एक खोपा, एक घरट तयार करण्याची. ते झालं तर आपल्या बालपणातील चिमणी पुन्हा आपल्या अंगणात येईल. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
रायगडमधल्या महाडमध्ये 14 तळे सत्याग्रहाचा 98 वर्धापन दिन काल उत्साहात पार पडला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली, तसंच हेलिकॉप्टरमधून 14 तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी केली. पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला काल सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथसमाधीची सपत्निक विधिवत पूजा करण्यात आली. या यात्रोत्सवासाठी यंदा 627 पायी दिंड्या पैठण इथं दाखल झाल्या आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीनं वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खान याच्यासह 6 जणांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विविध समाज माध्यमांवर प्रक्षोभक मजकूर आढळले, असं सायबर सेलचे उपायुक्त लोहित मतानी यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेच्या माध्यमातून या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी गावं तयार झाली असून ही कामं सुरू राहण्यासाठी गावातील सर्वांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन भूजल आयुक्त डॉ विजय पाखमोडे यांनी केलं आहे. अटल भूजल योजनेच्या अनुषंगानं आयोजित कार्यशाळेत ते काल पुण्यात बोलत होते. खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दुसऱ्या पर्वाचं उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते काल नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालं. महाराष्ट्राच्या सुकांत कदम यानं उद्घाटनाचा दिवस गाजवला. त्यानं पॅरा बॅडमिंटनमध्ये SL4 गटात महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा 21-10, 21-19 सेटनं पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. व्हीलचेअरच्या WH1 गटात महाराष्ट्राच्या प्रेमकुमार अले यानंही उपांत्यपूर्व फेरीतील आपलं स्थान पक्क केलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं काल वेल्सचा 102-47 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व आणि महिला संघाचा उपांत्य फेरीतील सामना आज होणार आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये निधी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर. महाड परिसरात भीमसृष्टी उभारणार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. आणि दिव्यांगांच्या खेलो इंडिया स्पर्धांना नवी दिल्लीत प्रारंभ, तर कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचा दबदबा कायम. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.